चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना हवा आहे आयातीवर प्रतिबंध। साखर कारखानदारांनी केनिया सरकारकडून स्वस्त साखर आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे। त्यांनी सांगितलं की आयातीमुळे साखरेच्या किमतीत 20% घट झाली आहे। ऊस कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष जयंती पटेल म्हणाले, आयातीत साखरेच्या उच्च मात्रेमुळे दरामध्ये मोठी घट झाली आहे आणि 50 किलोच्या पोत्यातील साखरची एक्स फॅक्टरी किंमत डिसेंबरमध्ये SH 5000 कमी होऊन SH 4000 इतकी झाली आहे। साखर निदेशालयानुसार डिसेंबरमध्ये साखरेची किंमत 5142 प्रति 50 किलो होती। साखरेच्या 2 किलोचं पॅकेट जे नोव्हेंबरमध्ये SH 200 मिळत होतं ते SH 230 मिळत आहे। साखर निदेशालयानं गेल्या वर्षाच्या तुलनेत 2019 साखरेच्या आयातीत 61% वृद्धी केली आहे। निदेशालयाच्या अनुसार 2019 आयातीत साखरेची मात्रा गेल्या वर्षातील याच काळात 2,84,169 टनच्या तुलनेत वाढून 4,58,631 टन झाली आहे। पटेल यांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यांमध्ये साखरेची आयात बरीच वाढली आहे आणि यामुळे किमतींवर दबाव पाहिला आहे। त्यांनी सांगितलं की स्थानिक स्टॉक यामुळेच विकला गेला नाही कारण ते स्वस्त आयातीचा सामना करू शकत नाहीत।